नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय राज्याक संस्कृतीचो आनी इतिहासाचो गिरेस्त असो वारसो आसा अशें राज्यपाल श्री पुशापती अशोक गजपती राजू हांणी म्हटला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पणजे आझाद मैदानाचेर टीबी कुन्ना हांकां तांच्या पुण्यतिथी दिसा निमतान आर्गां ओपलीं. कामगार आणि रोजगार आयुक्ताच्या कार्यालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या गोय विभागीय कार्यालयाच्या जोडपालवान 29 सप्टेंबराक आयोजित जागृताय कार्यावळीचे उक्तावण मुख्यमंत्री करतले. आणि शिरगाव लयराई देवी देवस्थानात आता धोंड नोंदणी करप बंधनकारक केला. धोंड नोंदणी खातीर देवस्थान समितीन खासा अर्ज तयार केल्यात. पुराय खबरो. राज्यपाल श्री पुशापती अशोक गजपती राजू हांणी आयज पणजे हांगाच्या गोमंतभूमी जनक परशुराम पुतळ्याक भेट दिली. गोंयांक परशुराम भूमी म्हणतात म्हणटकच साक्षात परशुराम कशे आशिल्ले ते जाणून घेवपाक आपणे ही भेट दिल्या अशें या वेळार राज्यपालान म्हळा. गोंय राज्याक संस्कृतीक इतिहासाचो गिरेस्त असो वारसो आसा, तशेंच गोंय हे 100% साक्षर आशिल्ले राज्य अशें या वेळार राज्यपालांनी म्हटलां. या वेळार पणजी महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरत हाजीर आशिल्ले.
According to mythology and belief of a large number of Parshuram, Lord Parshuram had a role. The story as it goes, I don't have to tell you, you all know it. So I was told there's a statue here. And ever since I learned that, I wanted to come and pay my respects. Because my job is to cherish Goan culture, literature, heritage.
मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पणजे आझाद मैदानाचेर टीबी कुन्ना हांकां तांच्या पुण्यतिथी दिसा निमतान आर्गां ओपलीं. स्वतंत्र संघर्शाक आपले जिवीत ओपून गोंयच्या मुक्ती खातीर झुजपाची उर्बा तांणी गोंयकारांक दिली. गोंयांक मुक्ती दिवपाच्या लढ्यांत तांचे महत्वाचे योगदान आसा अशें मुखेलमंत्र्यांनी या वेळार म्हटलां. या वेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकर तशेंच वरिष्ठ सरकारी अधिकारी हाजीर आशिल्ले.
टी बी कुन्ना हांच्या डॅथ एनिवर्सरी सगळ्यात पहिली टी बी कुन्ना हांकां आर्गां ओपता. गोंय सरकारच्या वतीन, गोंयच्या लोकांच्या वतीन तांच्यांनी केल्ले डॅडिकेशन्स गोंया खातीर, गोंयच्या फ्रिडम स्ट्रगला खातीर. ते गोंयचे फ्रिडम स्ट्रगल मुवमेंटांतले हिरो आशिल्ले. तांच्यांनी सगळ्यात पयले, ज्यांच्यांनी भारत स्वतंत्र जाता आसतना, जावं ते महात्मा गांधीजी आसतले, सुभाषचंद्र बोस आसतले, हांच्या बरोबर डायरेक्ट कॉर्डिनेशनान आशिल्ले. तांच्यांनी केल्ल्या डॅडिकेशना खातीर 1961 गोंय मुक्त जालें.
कामगार आणि रोजगार आयुक्ताच्या कार्यालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या गोंय विभागीय कार्यालयाच्या जोडपालवान सेवा पखवाडा मोहिमेचो एक भाग म्हणून 29 सप्टेंबराक सकाळी 10:30 वरांचेर मल्टीपर्पज हॉल संस्कृती भवन पाटो पणजी हांगा उद्देगीक कामगार आणि उद्योजकां खातीर जागृताय कार्यावळीचे आयोजन केला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी कामगार आणि रोजगार मंत्री श्री आंतानियो मोन्सेरत हांच्या हाजेरीत कार्यावळीचे उक्तावण जातले. कामगार सचिव श्री संदीप जैकिश, कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त श्री आरिफ लोहानी, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्रीमती प्रतिमा धोंड, कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सीबीटी सदस्य सचिन बी सबनीस, कामगार आणि रोजगार आयुक्त राजेश एस आजगावकर, विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रामकेश मीणा, अतुल कोटकर आणि हेर अधिकारी हाजीर असतले. उद्योगिक कामगार आणि उद्योजकांक केंद्र आणि राज्य सरकारान कामगाराच्या फायद्यांखातीर अंमलबजावणी केल्या. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार येवजण, कामगार आणि मालक नोंदणी प्रोत्साहन येवजण, राज्य कामगार कल्याण मंडळाच्यो येवजण्यो आणि अशा हेर वेगवेगळ्या येवजणांची माहिती करून दिवप हो या कार्यावळीचो मुखेल हेत आसा. शिरोडा भलायकी केंद्रा वरवी भलायकी उपकेंद्रान स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान यशस्वीपणान जाले. या वेळार जाल्ल्या भलायकी तपासणी शिबिरान शिरोडा PHC भलायकी अधिकारी डॉ सीमा बैक फोणेकर हांच्या मार्गदर्शनाखाला ही कार्यावळ घडवून हाडली. ही कार्यावळ डॉ रसिका कोलोको, वैजकीय अधिकारी डॉ उन्मेश, डॉ दिक्षा नादार, बोरीचे सरपंच जयेश बोरकार आणि पंच वांगडी किरण नायक हाजीर आशिल्ले. 123 व्यक्तींनी वाटो घेतिल्लो. तशेंच आयुर्वेद, ओपीडी, गोडेमूत, उच्च रक्तदाब, क्षयरोग अशे वेगवेगळ्या रोगांचेर या वेळार जागृताय जाली. उत्तर गोंय जिल्लोधिकाऱ्यान ताळगांव पंचायत वाठारांत सेंट मायकल चर्च सिमेंत्री सामकार आनी सापोला बाजारांत रस्त्याच्या दोनूय वटेन दोन चाकी आनी चार चाकी वाहनां खातीर पे पार्कींग जागे अधिसुजीत केल्यात. दोन चाकी वाहनांक 4 वरां खातीर 5 रुपया, 4 ते 12 वरां खातीर 10 रुपया आनी 12 वरां आनी 24 परस कमी वरां खातीर 15 रुपया, जाल्यार 4 चाकी वाहनांक 4 वरां खातीर 20 रुपया आनी फुडल्या प्रत्येक वराक 15 रुपया शुल्क आकारतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
शिरगांव लयराई देवी देवस्थानान आतां धोंड नोंदणी करप बंधनकारक केला. धोंड नोंदणी खातीर देवस्थान समितीन खासा अर्ज तयार केल्यात. आतां मेरेन 20,000 धोंडांनी नोंदणी केल्या. उरिल्ल्या धोंड भक्तगणांनी 30 सप्टेंबर पयली नोंदणी करची अशें आवाहन लयराई देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गांवकार हांणी केल्या. लयराई देवीचे सुमार 70 ते 80 हजार धोंड हे भक्तगण आसतात, जाल्यार जात्रेन सुमार 30,000 धोंड अग्निदिव्य ह्या धर्मीक प्रथेन वांटो घेतात. अनु 3 मायक जाल्ल्या जात्रेन चेंगराचेंगरीची घडणूक घडिल्ली. लयराई देवीच्या जात्रे वेळार फुडारान अशी घडणूक घडची न्ही म्हण पुराय जतनाय देवस्थान समितीन घेतल्या. तेच फाटभुंयेर धोंड भक्तगणांची नोंदणी करपाचो निर्णय देवस्थान समितीन घेतला. धोंड नोंदणी अर्जाचेर धोंड आशिल्ल्या मनशाचे नाव, नामो, फोन नंबर, पिराय लिंक, आधार कार्ड नंबर तशेंच अर्जदाराची सय अशी माहिती भरची पडटली. म्हायती आनी प्रसारण मंत्रालय डिजिटल निर्मात्यांक खासा करून भौशीक कामां खातीर वावुरपी युट्युबर्सांक अधिकृतपणान ओळखपाचो मार्ग सोदता अशें मंत्रालयाचे सचीव संजय जाजू हांणी सांगला. आयज पणजे जाल्ल्या 3रा डिजिटल लोकशाय संवादांत ते उलयताले. सरकारी उपक्रमांक चालना दिवपाक निर्मात्यांची वाढट्या भुमिकेचेर भर दितना तांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डिजिटल निर्मात्यांक मुखेल सांस्कृतीक राजदूत म्हणून पळयतात. भारताचे दायज आनी मूल्यां संवसारभर पातळोवपाक म्हत्वाची भुमिका करता हाचेर तांणी भर दिलो. संजय जाजू मंत्रालयान चलयिल्ल्या वेगवेगळ्या उपक्रमा विशीं खास करून भारतीय प्रतिभेची सृजनशीलताक दाखोवपी क्रिएट इन इंडिया चॅलेंज विशीं ते उलयले. आदिवासी संशोधन संस्थेन भारताच्या स्वतंत्र लढ्यान योगदान दिल्ल्या आदिवासी स्वतंत्र सैनिकांच्यो कलाकृती, स्मृतीचिन्ह आणि वैयक्तिक वस्तूचे संकलन करपाचे काम सुरू केला. फर्मागुडी फोंडे हांगा उभारपांत येवपी आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालयान ह्यो कलाकृती, स्मृतीचिन्ह आणि वैयक्तिक वस्तू प्रदर्शित करतले. जर खंयच्या मनशाकडेन गोंयच्या आदिवासी स्वतंत्र सैनिका संबंधित अशा तरेच्यो कसल्योय कलाकृती, कागदपत्रां, दस्तावेज, फोटो, पत्रां वा वैयक्तिक वस्तू असल्यार तांणी मुखार येवन त्यो आदिवासी संशोधन संस्थेकडेन धाडून दिवच्यो. हे योगदान आदिवासी स्वतंत्र सैनिकांचो वारसो सांबाळून दवरपाक आणि तांच्या बलिदानाचो उगडास दवरपाक तशेंच फुडल्या पिळग्यांक तांच्या तेगाची आणि शूरतायेची माहिती मेळोवपाक म्हत्वाचे थारतले. आयुष मंत्रालयाच्या वरवीं गोंयच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेन प्रयास ह्या एकात्मिक मज्जा संस्था पुनर्वसन केंद्राची सुरवात केल्या. 10व्या आयुर्वेद दिसा निमतान ताचें उक्तावण केलें. ह्या वेळार आयुष राज्यमंत्री तशेंच भलायकी आनी कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. तशेंच उर्जा आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. ह्या प्रयास केंद्रान आयुर्वेद, भौतीक उपचार, योग साधना, वाणी उपचार, ऑक्युपेशनल उपचार आनी आधुनीक बालशास्त्र ह्यो सुविधा एकाच जाग्यार उपलब्ध करून दिल्यात. खेळान फुटबॉल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघान म्हळ्यार AIFF सर्तीची गटवारी जाहीर केल्या. 25 ऑक्टोबर सावन गोंयांत ही सर्त जातली. फातोर्डेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम आनी बांबोळेच्या एथलेटिक्स स्टेडियमाचेर खेळ जातले. ह्या सर्तीन 16 पंगडांचो आसपाव आसून तांची 4 पंगडांत विभागणी केल्या. इंडियन सुपर लीग सर्तीन 12 आनी आय लीग सर्तीन 4 पंगड सर्तीन खेळटले. हवामान. राज्यांत सध्या हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाक सुरवात आसा. वातावरण ढगाळ आसा. फुडले 7 दीस राज्यांत अशीच परिस्थिती आसपाचो अदमास वेधशाळेन उक्तायला आनी येलो अलर्ट जारी केला. आयज पणजे चडांचो तापमान 28.3 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 23.7 डिग्री सेल्सियस, जाल्यार मुरगांवां चडांचो 30.4 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 24.9 डिग्री सेल्सियस नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. गोंय राज्याक संस्कृतीचो आनी इतिहासाचो गिरेस्त असो वारसो आसा अशें राज्यपाल श्री पुजापती अशोक गजपती राजू हांणी म्हटला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पणजे आझाद मैदानार टीबी कुन्ना हांकां तांच्या पुण्यतिथी दिसा आर्गां ओपलीं. कामगार आनी रोजगार आयुक्ताच्या कार्यालयान कर्मचारी भविश्य निर्वाह निधी संघटनेच्या गोंय विभागीय कार्यालयाच्या जोड पालवान 29 सप्टेंबराक आयोजित जागृताय कार्यावळीचें उक्तावण मुखेलमंत्री करतले. आनी शिरगांव लयराई देवी देवस्थानान आतां धोंड नोंदणी करप बंधनकारक केलां. धोंड नोंदणी खातीर देवस्थान समितीन खासा अर्ज तयार केल्यात. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.